चीनीमंडी.com पॉडकास्ट।
देशात साखर कमी पडणार नाही, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचं सरकारला आश्वासन। कोरोना व्हायरसचा सर्व उद्योगांवर परिणाम झाला आहे, तसंच आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे, पण देशात पुरेशी साखर आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही। इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं आश्वासन दिलं की देशात आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेत कोणतीही समस्या येणार नाही। इस्मानं सांगितल्यानुसार कोरोनाचा प्रसार आणि लॉकडाऊनमुळे सुरुवातीला ट्रक उपलब्ध नसल्यानं साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता, पण केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या 4 ते 5 दिवसात स्थिती सुधारली आहे। यावेळी देशभरात केवळ 186 साखर कारखान्यातच गाळप सुरू आहे। या हंगामात आतापर्यंत 232.74 लाख टन साखरेचं उत्पादन झालं, तर गेल्या गाळप हंगामात या दरम्यान 296.82 लाख टन उत्पादन झालं होतं। इस्मानं सांगितलं की कुठंही ऊस उपलब्ध असेल तिथं शेतकऱ्यांना कसलीही बाधा येऊ नये यासाठी कारखाने प्रयत्न करत आहेत आणि त्या क्षेत्रातील साखर कारखाने सुरू आहेत।